आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक. जलसंचय जनभागीदारी 1.0 JSJB पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं पटकावला देशात प्रथम क्रमांक. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर नाशिक आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून 827 कोटी रुपये देण्यास आज मान्यता. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूरचा 5वा दीक्षांत समारंभ संपन्न. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. भूतान इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. काल रात्रीपासून स्फोटाचा तपास करणाऱ्या यंत्रणांकडून सातत्यानं माहिती घेऊन या स्फोटामागच्या खऱ्या सूत्रधाराला तपास यंत्रणा शोधून काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संपूर्ण देश स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं मोदी म्हणाले.
आज मैं यहाँ बहुत भारी मन से आया हूँ. कल शाम दिल्ली में हुई भयावह घटना ने सभी के मन को व्यथित कर दिया है. मैं पीड़ित परिवारों का दुख समझता हूँ. आज पूरा देश उनके साथ खड़ा है. मैं कल रात भर इस घटना की जांच में जुटी सभी एजेंसियों के साथ, सभी महत्वपूर्ण लोगों के साथ संपर्क में था. विचार विमर्श चलता था. जानकारियों के तार जोड़े जा रहे थे. हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी. इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा.
लाल किल्ला इथल्या स्फोटानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे प्रमुख, दिल्ली पोलीस आयुक्त, राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक उपस्थित होते. जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक या बैठकीला दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ एका गाडीत काल संध्याकाळी 7 PM एक शक्तिशाली स्फोट झाला. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तातडीनं दिल्ली पोलीस एनआयए, एनएसजी तसंच न्यायवैद्यकीय पथकांनी तपास सुरू केल्याची माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. शहा यांनी काल रुग्णालयात जाऊन स्फोटातील जखमींची भेट घेतली. दरम्यान आज सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या हल्ल्याची निंदा केली.
बहुत दुर्भाग्यपूर्ण घटना है. सरकारने बहुत गंभीरता से इसको लिया है और हमारी सरकार इस प्रकार की कृत्य करने वाले लोगों के खिलाफ कड़ी कार्रवाई करेगी और आतंकवाद को समर्थन करने वालों इस देश में कोई जगह नहीं है. निश्चित रूप से सब लोगों ने उनका धिक्कार करना चाहिए.
जलशक्ती मंत्रालयानं जाहीर केलेला जलसंचय जनभागीदारी 1.0 JSJB पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. या उपक्रमात राज्यानं पाणी साठवण, पुनर्भरण आणि शाश्वत जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हा उपक्रम जलशक्ती अभियान कॅच द रेन अंतर्गत राबवण्यात आला असून 2025 सालचे पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 18 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं प्रदान केले जातील. महाराष्ट्रासह देशभरातील 100 पुरस्कार विजेते जाहीर करण्यात आले. यात 3 राज्य, 67 जिल्हे, 6 महानगरपालिका, 2 उद्योग, 3 स्वयंसेवी संस्था आणि 14 नोडल अधिकारी यांचा समावेश आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांनी कृत्रिम जलसंचय, तलाव आणि पाणवठ्यांचं पुनरुज्जीवन आणि पावसाच्या पाण्याचं संकलन यात लक्षणीय यश मिळवलंय. या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्रानं जलसंवर्धनात देशात आघाडी घेतली आहे. अकोल्यातील शिवणी विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाला अखेर हिरवा कंदील मिळालाय. राज्य शासनानं या कामासाठी तब्बल 209 कोटींची मंजुरी दिली असून सोमवारी याबाबतचा अधिकृत आदेश जारी करण्यात आला. शिवणी विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. धावपट्टी विस्तारीकरणासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाच्या प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे विमानतळ प्रकल्प ठप्प अवस्थेत होता. दरम्यान अकोल्यातील लोकप्रतिनिधींनी हा विषय शासनाकडे पाठपुरावा करून सोडवला. राज्य सरकारच्या नक्षल आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत जहाल नक्षलवादी आणि दलम सदस्य कोसा मंगलू उईका उर्फ वर्गेश यानं काल गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. लहानपणापासूनच तो नक्षलवादी चळवळीत सक्रिय होता. त्याच्यावर 3.5 लाख रुपयांचं बक्षीस होतं. माओवादी संघटनेत होणारा त्रास आणि अत्याचाराला कंटाळून वर्गेशनं आत्मसमर्पण केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलंय. भूमी अभिलेख विभागातील गट क पदसमूह 4 भूकरमापक संवर्गातील रिक्त पदांसाठी 13 आणि 14 नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचं विभाग निहाय वेळापत्रक आणि प्रवेशपत्राची लिंक विभागाच्या mahabhoomi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असेल अशी माहिती जमाबंदी आयुक्त आणि भूमी अभिलेख संचालक डॉ सुहास दिवसे यांनी दिली आहे. आपल्या 11 सप्टेंबर 2025 निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली आहे. सप्टेंबर महिन्यातील निर्णयात 2023 मधील अकोला दंगलीच्या चौकशीसाठी गठीत एसआयटीमध्ये हिंदू आणि मुस्लिम समुदायातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करावा असे निर्देश देण्यात आले होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती विनोद चंद्रन आणि एन व्ही अंजनिया यांच्या खंडपीठानं हा आदेश दिला. यापूर्वी 7 नोव्हेंबरला या निर्णयावरील पुनर्विचार याचिकेवर खंडपीठात मतभेद झाल्यानं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आलं होतं. राज्य सरकारनं युक्तिवाद केला होता की धार्मिक ओळखीच्या आधारे पोलिसांची नियुक्ती करणं हे संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांना बाधा आणणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या संबंधित निर्णयाची अंमलबजावणी स्थगित ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर, नाशिक आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना एकूण 827 कोटी रुपयांचे शासकीय भागभांडवल मंजूर करण्यात आलंय. यामध्ये नागपूर जिल्हा बँकेला 81 कोटी रुपये मिळणार असून ग्रामीण भागातील वित्तपुरवठा आणि पीक कर्ज वितरणाला यामुळे गती मिळेल. या निर्णयामुळे जिल्हा बँकेच्या पुनर्भांडवलीकरणाला चालना मिळणार असून सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होणार आहे. याशिवाय न्यायालयीन संकुलं आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत अतिरिक्त सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याला मान्यता देण्यात आली आहे. तसंच 5व्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवून 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नागपूर महानगरपालिकेच्या वर्ष 2025 होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला तसंच सर्वसाधारण महिला या वर्गांसाठी आरक्षण निश्चिती आज सोडत काढण्यात आली. महानगरपालिकेतील 38 प्रभागातील विविध प्रवर्गातील एकूण 151 जागांपैकी 76 जागा महिलांसाठी राखीव झाल्या. नागपूर महानगरपालिकेतील एकूण 151 जागांपैकी अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी 30 जागा राखीव आहे. त्यापैकी 15 जागा महिलांसाठी राखीव झाल्या. अनुसूचित जमातीसाठी एकूण 12 जागा राखीव आहे. त्यापैकी 6 जागा महिलांसाठी राखीव झाल्या. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण 40 जागा राखीव आहे. त्यापैकी 20 जागा महिलांसाठी राखीव झाल्या. उर्वरित 79 सर्वसाधारण मतदारसंघातील जागांपैकी 35 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत आज झाली. या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसंच सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण निश्चित करण्यात आलं असून महिलांसाठी एकूण 33 जागा आरक्षित करण्यात आल्या. नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी 3 नगरपरिषदांमध्ये एकही उमेदवारानं नामनिर्देशन पत्र दाखल केलं नाही. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या 3 नगरपरिषदा आहे. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दुसरा दिवस होता, परंतु एकाही उमेदवारानं अर्ज सादर केला नाही. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IIIT या 5वा दीक्षांत समारंभ VNIT नागपूर इथं मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे AICTE अध्यक्ष प्राध्यापक TG सीताराम होते, तर गव्हर्नर्स मंडळाचे अध्यक्ष दीपक घैसास अध्यक्षस्थानी होते. या समारंभात 431 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, ज्यात 8 PhD, 25 MTech, 69 PG डिप्लोमा आणि 329 BTech पदव्या होत्या. अवॉर्ड ऑफ मेरिट कम्प्युटर सायन्स शाखेतील जोहान मायकेल CGPA 9.62 आणि ECE शाखेतील गुरुवेल्ली चैत्रा CGPA 9.19 यांना देण्यात आला, तर सर्वोच्च इन्स्टिट्यूट एक्सलन्स अवॉर्ड जोहान मायकेल यांना मिळाला. प्राध्यापक सीताराम यांनी विद्यार्थ्यांना नवोपक्रमशील, जबाबदार राष्ट्रनिर्माते बनण्याचं आवाहन केलंय, तर दीपक घैसास यांनी तांत्रिक उत्कृष्टतेसोबत सामाजिक जबाबदारी जोपासण्याचा संदेश दिलाय. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दिल्लीत लाल किल्ला परिसर स्फोट घडवून आणणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक. जलसंचय जनभागीदारी 1.0 JSJV पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं पटकावला देशात प्रथम क्रमांक. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर, नाशिक आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून 827 कोटी रुपये देण्यास आज मान्यता. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूरचा 5वा दीक्षांत समारंभ संपन्न. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.